नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती आनी राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी राज्यसभेच्या 19 नवनिर्वाचीत सदस्यांक सोपूत दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेगीत तिसरे खेपे भाजपा आसामात सरकार घडोवन हाडटलो असो विश्वास उक्तायला. भारतीय लष्करान नवी दिल्लीत मानवरहित हवाई प्रणाली आनी लॉयटरींग म्युनिशन्स खातीर एक तंत्रज्ञान आराखडो सादर केला. आसाम, केरळम आनी केंद्रशासित प्रदेश पुड्डुचेरीतल्या विधानसभा वेंचणुकांचो प्रचार आज सांजे सोंपता. आयपीएल क्रिकेटीत राजस्थान रॉयल्स आनी मुंबय इंडियन्स ह्या पंगडामधलो खेळ गुवाहाटी हांगा बरसापारा क्रिकेट स्टेडियमाचेर सांजे 7:30 वरांक जातलो. आतां पुराय खबरो. उपराष्ट्रपती आनी राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी राज्यसभेच्या 19 नवनिर्वाचीत सदस्यांक सोपूत दिलो. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आनी राष्ट्रवादी अनुसूचित जाती पक्षाचे ज्येष्ठ फुडारी शरदचंद्र पवार हांणी राज्यसभेच्या सदस्यपदाची सोपूत घेतली. हे दोनूय फुडारी महाराष्ट्रातल्यान राज्यसभेचेर परत वेंचून आयल्या. डॉ ज्योती नागनाथ वाघमारे आनी रामराव सखाराम वाडकुटे हांणी सोपूत घेतलो. मजगती क्रिस्तोफर मणिकम, एल के सुदीश, डॉ अंबुमणी रामदास आनी तिरुची शिवा हांचे सयत तमिळनाडूतल्या 6 सदस्यांनी राज्यसभेचो सोपूत घेतलो. पश्चिम बंगालात बाबुल सुप्रिया बराल, रुक्मिणी मल्लीक, डॉ मेनका गुरुस्वामी आनी राजीव कुमार हांणी सोपूत घेतलो. ह्या शिवाय संस्कृत मिश्रा, मनमोहन सामल आनी दिलीप कुमार राय हांच्या सयत ओडिशातल्या 3 सदस्यांनी सोपूत घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेगीत तिसरे खेपे भाजपा आसामात सरकार घडोवन हाडटलो असो विश्वास उक्तायला. काल आसामाच्या बारपेटात वेंचणुकेच्या रॅलीक मार्गदर्शन करताना ते उलयताले.
बीते 10 साल असम में शांति और सद्भाव की स्थापना के थे. आने वाले साल असम की समृद्धि को विस्तार देंगे. आने वाला समय असम की आत्मनिर्भरता का होगा. अब हमें असम की पहचान को दुनिया में बुलंद करना है.
भारतान आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमात एक महत्वाचो पावणो गाठला, कारण तमिळनाडूतल्या कल्पक्कम हांगा स्वदेशी बनावटीच्या प्रोटोटायप फास्ट ब्रिडर रिएक्टर PFBR क्रिटिकॅलिटी गाठल्या. 500 मेगावॉट विद्युत क्षमतेच्या या PFBR संचालन भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड भाविनी करता. हो भारताच्या दीर्घकालीन अणुऊर्जा धोरणाचो एक महत्वाचो घटक असा. पुरायपणान कार्यान्वीत जातकच वेवसायीक फास्ट ब्रिडर रिएक्टर आशिल्लो भारत हो रशिये उपरांत दुसरो देश थारतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या इतिहासीक कामगिरीचें कौतुक केलां. काल राती एका सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हणलें की भारत आपल्या नागरी अणुऊर्जा प्रवासांत एक निर्णायक पावल घालता आनी देशाच्या 3 टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचो दुसरो पांवडो मुखार व्हरता. भारतीय लष्करान नवी दिल्लीत अनमॅन्ड एरियल सिस्टम म्हळ्यार मानवरहित हवाई प्रणाली आनी लॉयटरींग म्युनिशन्स खातीर एक तंत्रज्ञान आराखडो सादर केला. मानवरहित हवाई प्रणालीच्या क्षेत्रांत भारतीय लष्कराच्या गरजा विशयी दीर्घकालीन स्पश्टता प्रदान करपाच्या दिशेन हे एक महत्वपूर्ण पावल आसा. भारतीय लष्करान म्हणला की हो आराखडो उद्देग, शिक्षण संस्था आनी संशोधन आनी विकास संस्थांक लष्करान दिल्ल्या प्राधान्य क्षेत्रांकडे गुंतवणूक आनी तांत्रीक प्रयत्नांक दिशा दिवपाक एक स्पश्ट आनी कृतीयोग्य दिशा प्रदान करता. आसाम, केरळम आनी केंद्रशासित प्रदेश पुड्डुचेरीतल्या विधानसभा वेंचणुकांचो प्रचार आज सांजे सोंपता. आजच्या निमाण्या वरांत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मुखेल फुडारी ह्या प्रदेशांतल्या मतदाराकडे संपर्क साधपाक आनी आपलो तेको घटमूट करपाक नेटाचो प्रयत्न करतले. आसामात 126, केरळमात 140 आनी पुड्डुचेरीत 30 सुवाता खातीर पेरेस्तारा एकाच पांवड्यार मतदान जातलें. काल भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आसामातल्या बारपेटा, होजाय आनी दिब्रुगड हांगा जाहीर सभा घेतल्यो. आसामात भाजप सलग तिसरे फावट सरकार स्थापन करतलो असो विश्वास मोदी हांणी व्यक्त केलो. काँग्रेसीनूय राज्यात आपलो प्रचार खर केला. काल गुवाहाटीत पत्रकार परिषदेत उलयताना पक्षाची ज्येष्ठ फुडारी कुमारी सिलजा हांणी म्हणले की काँग्रेस सगळ्यांक न्याय आनी समान हक्का खातीर उबी आसा. काल पुड्डुचेरीत प्रचाराची नेटान हालचाल दिसून आयली, जंय प्रमुख फुडाऱ्यांनी राज्यभरांत रॅली, जाहीर सभा आनी रोड शो आयोजीत केल्ले. मजगती तमिळनाडूत पयल्या पावण्यावेले मतदान आनी पश्चिम बंगालात पयल्या पावण्यावेल्या मतदाना खातीर आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली. उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया काल सोपली. उमेदवार बेरेस्तार मेरेन आपली नावां फाटीं घेवंक शकतात. चारूय राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांतली मतमेजणी फुडल्या म्हयन्याच्या 4 तारखेक जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. देशातल्या सैनिकांक बरी भलायकी सुविधा दिवप हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. सैनिक प्रतिकूल हवामान परिस्थितीत राष्ट्राची सेवा करतात अशें तांणी सांगले. नवी दिल्लीत लष्करी वैजकी पथकाच्या स्थापणूक दिसा निमतान ते उलयताले.
यह देश का एकमात्र प्रीमियर इंस्टीट्यूट है जो अभी फिलहाल दिल्ली में स्थित. लेकिन ऐसे संस्थान तो देश के चारों कोने में होने चाहिए ताकि देश के हर क्षेत्र में सभी जगह हमारी फर्स्ट बेहतर मेडिकल फैसिलिटी मिल सके.
वैजकी दळाचो फाटीचो कणो आशिल्ल्या लष्करी नर्सिंग सेवेच्या नर्सिंग निवृत्ती उपरांत माजी सैनिकांचो दर्जो दिवपाचो निर्णय सरकारान घेतला अशें तांणी सांगले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या फाटभुयेर देशांत अन्नधान्याचो फावो तितलो साठो आसा अशें आश्वासन सरकारान दिला. नवी दिल्लीत पश्चिम आशियातल्या ताज्या घडामोडीवेल्या आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना गिरायक वेव्हार विभागाचे अतिरिक्त सचीव अनुपम मिश्रा हांणी म्हणले की जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सच्चे प्रमाण अस्थिरता ना. तांणी म्हणले की देशांत डाळीचे उत्पादन फाटल्या वर्सा परस चड आसा. मिश्रा हांणी म्हणले की सरकार वस्तूंच्या किमती आनी पुरवठ्याचेर लक्ष दवरून आसा. बंदर, जहाज बांदणी आनी जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव मुकेश मंगल हांणी म्हळे की एलपीजी घेवन वचपी ग्रीन संघवी आनी ग्रीन आशा ह्यो दोन भारतीय ध्वज आशिल्ल्या जहाजांनी फाटल्या 2 दिसांत हॉर्मुसच्या समुद्र धुनीतल्यान सुरक्षीतपणान प्रवास केला. मंगल हांणी म्हायती दिली की सध्या पश्चिम पर्शियन आखाताच्या प्रदेशांत 16 भारतीय ध्वज आशिल्ली जहाजां आसात, ताचेर 433 भारतीय खलाशी आसात. राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन आनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मुख्य वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांचे वेल्या महाभियोग प्रस्तावाची नोटीस फेटाळ्ळी. राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन आनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मुख्य वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांकां पदावेल्यान हटोवपाक विरोधी सदस्यांनी हाडिल्ले प्रस्तावाची नोटीस फेटाळ्या. राज्यसभा सचिवालय आनी लोकसभा सचिवालयान स्वतंत्र पत्रावरवी कळयला की प्रस्तावाच्या नोटीसीचेर योग्य विचार विनिमय केल्या उपरांत आनी तातून गुंतलेल्या सगळ्या संबंधित बाबी आनी मुद्द्यांचे जतनायेन आनी वस्तुनिष्ठ मूल्यांकन केल्या उपरांत राज्यसभा अध्यक्ष आनी लोकसभा अध्यक्षांनी प्रस्तावाची नोटीस स्विकारपाक नकार दिला. भारतीय हवामान खात्यान दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आनी पश्चिम उत्तर प्रदेशांत गडगड आनी वादळाचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेटींत राजस्थान रॉयल्स आनी मुंबय इंडियन्स ह्या पंगडामधलो खेळ गुवाहाटी हांगा बरसापारा क्रिकेट स्टेडियमाचेर सांजे 7:30 जातलो. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेंत 3रा स्थानार आसा तर मुंबय इंडियन्स 6व्या सुवातेर आसा. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2रा सुवातेर आसा. मजगती काल राती कोलकाता हांगा इडन गार्डन्सांत कोलकाता नायट रायडर्स आनी पंजाब किंग्स मदलो खेळ पावसाक लागून रद्द केलो. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती आनी राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी राज्यसभेच्या 19 नवनिर्वाचीत सदस्यांक सोपूत दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेगीत 3रे खेपे भाजपा आसामात सरकार घडोवन हाडटलो असो विश्वास उक्तायला. भारतीय लष्करान नवी दिल्लीत मानवरहीत हवाई प्रणाली आनी लॉयटरींग म्युनिशन्स खातीर एक तंत्रज्ञान आराखडो सादर केला. आसाम, केरळम आनी केंद्रशासीत प्रदेश पुड्डुचेरीतल्या विधानसभा वेंचणुकांचो प्रचार आयज सांजे सोंपता. आनी आयपीएल क्रिकेटींत राजस्थान रॉयल्स आनी मुंबय इंडियन्स पंगडामधलो खेळ गुवाहाटी हांगा बरसापारा क्रिकेट स्टेडियमाचेर सांजे 7:30 जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.